बेडू चितळे.
नमस्ते महाराष्ट्र. आजच्या रेडिओ झंकारात नेहमीप्रमाणे प्रथम युद्ध समालोचन, नंतर श्रीयुत एस ए डांगे यांचा ब्रिटिश कामगाराच्या आयुष्यातील काही दृश्ये ह्या मथळ्याखालील लेख, त्यानंतर विश्रांतीच्या संगीतासाठी आज चेलो ठेला असून त्या वाद्याची काहीशी माहिती देण्यात येईल. रविवारच्या वर्तमानपत्रानंतर अनंत फाटक.
रेडिओ झंकाराचा 13वा अवतार आता समाप्त होत आहे. रेडिओ झंकाराचा हा कार्यक्रम मराठी भाषा जाणणाऱ्या हिंदवासियांकरता असून